ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यानच्या तक्रारींसाठी स्थापन न्यायाधिकरणांच्या निर्णयांचा तपशील सर्वोच्च न्यायालयानं मागवला. होर्मुझच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचं नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. आणि 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय येत राहिला. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेच्या कामकाजाला 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावरच्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कालच दिली आहे. सभागृहाचं कामकाज चालू द्यावं अशी विनंती त्यांनी सभासदांना केली.
सदन में चर्चा हो, प्रश्नकाल हो और महत्वपूर्ण विधेयकों पर चर्चा होना चाहिए. ये विधेयक देश और राष्ट्र के साथ बहुत बड़े परिवर्तन लाने के विधेयक होते हैं. इस पे अच्छी चर्चा संवाद होना चाहिए. लेकिन कल बीएससी की मीटिंग में भी आग्रह किया, आज फिर आग्रह कर रहा हूँ कि जिस विषय पर आप छात्रों के विषय पर मांग कर रहे थे, सरकार संसदीय कार्य मंत्री ने कल बीएससी की बैठक में स्पष्ट रूप से कहा कि गृह मंत्री इस बात पर जवाब देने को तैयार हैं. सदन चलना चाहिए.
मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. मात्र गदारोळ न थांबल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू केल्यामुळे त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. देशात आतापर्यंत 10,33,00,000 जास्त शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनावर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. विद्यार्थी आंदोलनाबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार चर्चेला तयार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही निवेदन देणार आहेत. मात्र विरोधी पक्ष गदारोळ करून कामकाजात व्यत्यय आणत असल्याचं रालोआ खासदारांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महतो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महतो यांनी केला आहे. लाठीमाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीनं आज झारखंड बंद पुकारला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक मंगल मिलन आज नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार बैठकीला उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वगळलेल्या मतदारांच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायाधिकरणांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचे तपशील सादर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिले. या अर्जांवर निर्णय घेण्यासाठी या न्यायाधिकरणांना कालमर्यादा ठरवून देता येणार नाही, मात्र त्यावर देखरेख ठेवू असं न्यायालयानं सांगितलं. मतदार याद्यांमधून वगळलेल्या मतदारांच्या अर्जांवर तातडीनं निर्णय व्हावेत यासाठी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. या न्यायाधिकरणांनी किती प्रकरणांवर निकाल दिला आहे आणि किती प्रकरणं प्रलंबित आहेत याचा तपशील न्यायालयानं मागितला. या प्रकरणाची पुढची सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचा ताबा असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये काल त्यांनी एका कार्यक्रमात असा दावा केला की या युद्धात इराणची अवस्था अतिशय वाईट झाली असून तिथं महागाई दर 300% वाढला आहे, इराणच्या सैनिकांचे पगार थकले आहेत आणि समुद्रधुनीत पेरलेले सुरुंग इराणने हटवले आहेत. अमेरिकन नौदलानं सध्या होर्मुझ मार्गे ये जा करणाऱ्या जहाजांना इराणच्या बंदरांमध्ये जायला बंदी केली आहे. रशियानं काल रात्रीपासून युक्रेनच्या विविध भागांमध्ये केलेल्या हल्ल्यात किमान 9 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. झापोरेझिया इथं क्षेपणास्त्र आणि हवाई बॉम्ब हल्ल्यात 6 जण मृत्यूमुखी पडल्याची आणि 19 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. इतर एका ठिकाणी ड्रोन आणि तोफांच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जखमी झाले. दुसरीकडे रशियाच्या 15 प्रदेशांमध्ये युक्रेनचे जवळपास 400 ड्रोन उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. देशभरात जागोजागी तिरंगी राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती हातात घेऊन पदयात्रा, सायकल यात्रा आणि बाईक रॅली काढण्यात येत आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता आणि इतर आमदार आज विधानसभा परिसरात आयोजित तिरंगा यात्रेत सहभागी झाले. सीमा सुरक्षा दलाने आज किशनजंग इथं सायकल यात्रा आयोजित केली आहे. हरवलेल्या व्यक्तींचं वय अथवा लिंग कोणतंही असलं तरी पोलिसांनी त्वरित एफआयआर दाखल करणं आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. न्यायालयानं याबद्दल पूर्वीच दिलेल्या निर्देशांचं ज्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पालन झालेलं नाही त्यांच्या मुख्य सचिव आणि पोलीस मुख्यायुक्तांनी न्यायालयासमोर येऊन त्यांच्यावर कारणं दाखवा नोटीस का बजावू नये याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एहसुदुद्दीन अमानुल्ला आणि आर महादेवन यांनी दिले आहेत. देशाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तसंच उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं भारताच्या जीआय अर्थात भौगोलिक संकेत उत्पादनांसंदर्भात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. जीआय उत्पादनांच्या व्यापारीकरणाला जागतिक बाजारपेठेत गती देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत जीआय समूह आणि अधिकृत वापरकर्त्यांना भारताच्या जीआय नावाखाली ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स आणि गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामील होण्यासाठी सुविधा दिली जाईल. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्यपदकांचा समावेश आहे. या खेळाच्या 3ही प्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. कॅनडा खुल्या टेनिस स्पर्धेत इगा श्वियांतेक हिनं डायना श्नाइडर हिच्यावर 6-2, 6-1 असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना एलिना स्वितोलिनाशी होईल. स्वितोलिनानं उपांत्यपूर्व फेरीत एकातेरिना अलेक्झांड्रोवा हिच्यावर 3-6, 6-0, 6-3 अशी मात केली. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. मध्यरात्रीनंतर 1:30 च्या सुमाराला हा अपघात झाला. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात असलेल्या कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार आधी दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर पलीकडच्या लेनमध्ये जाऊन एका ट्रकवर आदळली. अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. हवामान विभागानं ओडिशाला येत्या 2 ते 3 दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ओडिशामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि राजस्थानमध्येही पुढच्या 2 दिवसात वादळ विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप, संसदेत आजही गदारोळ, कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यानच्या तक्रारींसाठी स्थापन न्यायाधिकरणांच्या निर्णयांचा तपशील सर्वोच्च न्यायालयानं मागवला. होर्मुझच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचं नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आणि 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.